अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, बृहन महाराष्ट्र मंडळे आणि महाराष्ट्राबाहेरील घडामोडी यांच्याविषयी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत आहोत। कपूर वासनिक अध्यक्ष मराठी साहित्य परिषद छत्तीसगड हे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण ही मराठी साहित्य परिषद छत्तीसगड इथं असलेली कसं आणि काय कार्य करते हे जाणून घेणार आहोत। सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
नमस्कार।
सर, मराठी साहित्य परिषद छत्तीसगड ही संस्था कधी स्थापन झाली आणि आता तिचे किती सभासद आहे आणि या संस्थेचा इतिहास काय आहे हे थोडक्यात सांगा।
छत्तीसगड मराठी साहित्य परिषद स्थापना 16 एप्रिल 2002 झाली आहे आणि याआधी आम्ही मध्य प्रदेश साहित्य संघाची बांधील होतो, पण ते इथे छत्तीसगडमध्ये त्यांचं फारसं, मग 2000 साली छत्तीसगड वेगळं झाला तर आम्ही विचार केला की आपली स्वतंत्र अशी पाहिजे संस्था। आधी आम्ही काम करत होतो पण तसं संघटनिक काम नव्हतं आमचं आणि त्याच्यानंतर स्थापन केली आणि महामंडळाशी आम्ही संलग्न झालो। तर आमची संलग्न संस्था आहे महामंडळाची आणि 2002 पासून आम्ही कार्यक्रम सुरू केले। मी आधी धांडोळा घेतला, छत्तीसगडमध्ये कोणी मराठी म्हणजे यापूर्वी काही मोठी नावं आहेत का लिहिणारी
म्हणजे
साहित्यातली, तर मला नारायण वामन टिळकांचं नाव आठवलं। ते 1882 ते 1885 रांजणगावला होते आणि नंतर कळलं की लक्ष्मीबाईंनी आपली पहिली कविता रांजणगावलाच लिहिली होती आणि मला आणि त्याच्यानंतर मोठी नावं असं मला मिळाली नाही। तर आम्ही सुरुवात केली नारायण वामन टिळक स्मृती कवी संमेलनापासून, आता वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कवी संमेलन घेतो, त्यांचे दरवर्षी तर शक्य नसतं पण घेतो, तर मोठमोठे कवी आले। आणि दुसरं म्हणजे मी आणखी भांडुरा घेतला, तर इथे मराठी भाषिक दोन मोठी नावं आहेत जे हिंदीत लिहितात म्हणजे लिहित होती, माधवराव सप्रे आणि गजानन माधव मुक्तिबोध। तर मी यांच्या वारसांना मी विचारलं की काही मराठीमध्ये यांचं लेखन आहे का, तर एक साधी चिठ्ठीही मिळाली नाही यांची। आणि मग मी ठरवलं की मग आता काय करायचं, आता इथे राजनांदगाव, बिलासपूर, रायपूर, कोरबा आणि दुर्ग भी आहे, याच्यात मोठ्या प्रमाणात मराठी नसती आहे। तर महामंडळाचे त्यावेळेचे अध्यक्ष होते, त्यांनी विचारणा केली की कुठे कुठे मराठी मंडळ आहे, काय काय चालतं। रायपूरच्या महाराष्ट्र मंडळाची लायब्ररी खूप मोठी आहे आणि समृद्ध आहे, आता हळूहळू ती लयाला घेतली ती गोष्ट वेगळी, परंतु तेव्हापासून आम्ही काम सुरू केलं आहे आणि ते चाललं आहे आता काम 2002 पासून।
तुम्ही लायब्ररी लयाला गेली म्हंटलय म्हणजे कसं काय?
आता ते काय जुने लोक राहिले नाहीत
ना,
ती पुस्तकं अक्षरशः पडू नाहीत लायब्ररी मध्ये।
अच्छा, म्हणजे सभासद संख्या कमी झालेली आहे।
हा, म्हणजे लायब्ररी सभासद संख्या तशी आहे, महाराष्ट्र मंडळ फार मोठं प्रस्थ आहे म्हणजे छत्तीसगड मध्ये, त्यांच्या लायब्ररीज आहेत। आम्ही मोफत वाचनालय सुरू केलं साहित्य परिषदेचं, परंतु आता नवीन पिढी काही लक्ष देत नाही साहित्याकडे, भाषेशी त्यांचा फार संबंध राहिला नाही। काय होतं की घरातून बाहेर पडली मुलं की त्यांचा मराठी संबंध तुटतो, बाजारात गेली की हिंदी, घराबाहेर पडली की हिंदी, त्यांचा जो गोतावळा आहे तो हिंदी आहे। आणि महाराष्ट्र मंडळाचे काम काय आहेत, महाराष्ट्र मंडळाचे काम सांस्कृतिक असतात, जरा धार्मिक गाणे बजावणं, नाटक, त्यांच्याकडे म्हणजे लहान उडत म्हणजे नवीन वर्ग तसा ओढला जातो नाटक वगैरे। आमचा प्रॉब्लेम काय आहे की आमच्याकडे पैसा नाही, म्हणून ही मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा गाणं बजावणं किंवा नाटक आम्ही करू शकत नाही। आता अनुदानातून जे काही मिळतं त्याच्यातूनच आम्हाला करावं लागतंय आणि ते लिमिटेड होतं मग. तर नारायण मामन टिळक स्मृती कवी संमेलन आम्ही ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस मोठमोठे म्हणजे महाराष्ट्रातून चांगले मोठे नावं आली आहेत कवी म्हणून, तर महेश केळुसकर, नीरजा अनुपमा उजगरे, प्रफुल्ल शिलेदार, धर्मराज निमसरकर, भालेराव, वसंत आहुकर, सिसिलिया कारभालो, वर्जे सोलंकी, सतीश सुळांकुरकर, सुखदेव ढाडके, प्रकाश होळकर, अरुण म्हात्रे, अशोक कोतवाल, हिंगोणेकर आणि सुनीता झाडे अशी ही नावं आहेत
सर. आता आपण म्हणालात की म्हणजे तरुण पिढी येत नाही कारण मराठीशी त्यांचा आता गंध नाही, तर मग त्यांच्यासाठी काही वेगळे मराठी वाढवण्याचे किंवा मराठी साहित्याचा त्यांनी आस्वाद घ्यावा, त्यांना त्याचा अर्थ कळावा यासाठी काही कार्यक्रम आपल्याकडून घेतले गेले का?
कार्यक्रम म्हणजे स्थानिक कवी संमेलन म्हणजे जनरली लोक म्हणजे तरुण पिढी कुठल्या मराठी मराठीचे तर फारसा नाही, परंतु जिथे ज्या घरात मराठी आताही बोलली जाते मराठी मंडळीत आणि ज्यांच्या जुनी पिढी आहे अजूनही त्या घरामध्ये मराठी वाचन आणि मराठीचं लेखन तर म्हणता येत नाही, एक बाळबोध कविता असतात त्या, त्यांचं स्थानिक कवी संमेलन पण फक्त मराठी कवी संमेलन होत नाही, मग आम्हाला बहुभाषिक कवी संमेलन द्यावं
लागतं
असं असतं ते. आता इथे विलासूरमध्ये बंगाली, उडिया, तेलुगू, गुजराती आणि सिंधी हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्यातही नवीन पिढी काही लिहित नाही किंवा भाषेतील त्यांचाही काही संबंध राहिला नाही, परंतु त्यानिमित्तानं लोक येतात, आपले व्यथा सांगतात. भाषे संमेलन आम्ही बहुभाषिक संमेलन दरवर्षी घेत होतो, आता ते बंद झाले आहेत, म्हणजे कधी गुजराती लेखकाला बोलावणं, संयुक्त कार्यक्रम आम्ही घेत होतो, तर चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला.
सर, साहित्य परिषद ही फक्त साहित्य विषयक हे कार्यक्रम घेते किंवा सादर करते आहे, या व्यतिरिक्त ती अनुवादाचं कार्य करते का? म्हणजे आता आपण म्हणालात की इतके बहुभाषिक लोक एकत्र येतात, तर मग या साहित्याचं आदान प्रदान ते करतात का?
हो, अनुवादाची कामे केली आहेत. आमच्या इथे जवळजवळ 110 किलोमीटरवर रायगड नावाचं गाव आहे, संस्थान होत ते, त्याच्यात एक हिंदीची प्राध्यापिका, ती आता मुंबईला स्थायिक झाली, उषा वैराकर आठले, त्यांच्याकडून मी 3-4 पुस्तकांचे अनुवाद करून घेतले आहेत आणि ते हिंदीच्या चांगल्या मोठ्या प्रकाशकांनी प्रकाशित केला आहे, संवाद प्रकाशन, आणि काही हिंदी कथांचे अनुवाद करून घेतले आहेत, ते काही दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले आहेत.
आपलं मराठी साहित्य तिथे म्हणजे जे आधुनिक आहे ते पोहोचण्यासाठी किंवा ह्या ऑडिओ क्लिप्स आहेत किंवा मराठी साहित्य म्हणजे नाटक किंवा त्यांचं अभिवाचन, मग असेही कार्यक्रम घेऊन हे साहित्य पोहोचवलं जातं का? किंवा त्यासाठी मग काही कलाकार महाराष्ट्रातून आपल्या संस्थेने बोलवले होते का?
नाही, आम्ही नाही बोलवले, पण महाराष्ट्रातच बोलावले आहेत. त्याच्यात काही मोठे लोक म्हणजे स्टेज आर्टिस्ट ज्यांना म्हणतात ना ते आलेले आहेत, पण त्यांचे मुळात आर्थिक प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे आम्हाला ते करता येत नाही मोठे, म्हणजे बाहेरून त्यांचे मानधन खूप द्यावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे.
महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला काय मदत मिळते मग या सगळ्या?
मिळते ना, राज्य मराठी विकास संस्था 2 लाख देते, त्यांना प्रवेश द्यावा लागतो मागे, त्याच्यातून आम्ही म्हणजे मराठी वरचे परिचर्चा घेतो, म्हणजे एकदा आम्ही घेतल्या होत्या मराठीचे अनुबंध म्हणून, चांगले म्हणजे त्याच्यात अविनाश सप्रे वगैरे आले होते, अनुवाद सप्रे आले होते, गणेश सातपुते आले होते, आणि आम्ही हे जे कार्यक्रम घेतो ना परिसंवाद किंवा परिचर्चा वगैरे चर्चासत्र वगैरे, त्याच्यात आम्ही आवर्जून उद्घाटनाला किंवा मग समारोपाला आम्ही हिंदी स्थानिक किंवा मग बाहेरचे, एकदा दामोदर खडसे आले होते उद्घाटनाला आणि इतर ठिकाणी आम्ही स्थानिक मोठे लोक म्हणजे जया जाधवानी सारखी आंतरराष्ट्रीय हिंदी कथाकारक आहेत यांना असे आम्ही बोलावतो. म्हणजे त्याच्यात काय होतं, हिंदी लोक म्हणजे हिंदीच्या इथे मोठा चांगला प्रस्थ आहे आणि त्यांची एक संस्था आहे फार मोठी, अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलन नावाची संस्था आहे, छत्तीसगडला त्यांचं चांगलं काम चालतं, त्या लोकांना आम्ही बोलावतो आणि ते येतात कार्यक्रमाला, म्हणजे आमच्या कार्यक्रमाला येतात, आस्वाद घेतात. तर मुळात काय आहे, छत्तीसगड हा जो भाग आहे तो याआधी 1960 आधी सिटी अँड बेरारला जोडत होता आणि राजधानी होती नागपूर, त्याच्यामुळे इथल्या लोकांशी नॉन मराठी लोकांचाही मराठी संबंध होता मागच्या पिढीच्या लोकांचा, अनेक लोक नॉन मराठी मराठी बोलत होते
तिथे असलेलं काही म्हणजे मराठी जे आहे साहित्य परिषद, तर मराठी शिकवण्यासाठी किंवा मराठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे साहित्य त्यातले शब्द यासाठी काही विशेष प्रयत्न केले का?
मी स्वतः घरपोच वाचनालय सुरू केलं होतं आधी, म्हणजे परिषदेच्या आधी घरपोच वाचनालय, पण त्यावेळेस ते लोक होते वाचणारे आणि आवड असणारे. तर महाराष्ट्र मंडळाशी संबंधित आमचे आमचा सेक्रेटरी आणि महाराष्ट्र मंडळ सेक्रेटरी एकच आहे. आता आम्ही एक विचार केला आहे की एक प्रोजेक्ट द्यावा गव्हर्नमेंट शासनाला की मराठी क्लासेस असे वर्ग चालवण्यासाठी मराठीचा. आणि मी गाईड्स असतात ना मराठी शिकण्याचे हिंदी तर्फे म्हणजे हिंदी माध्यमातून तशी मी मागवले होते आणि लोकांना पुरवलं होतं. आणि इथे एक शाळा आहे तिथे त्यांनी संध्याकाळचे वर्ग सुरू केले होते मराठीचे, पण ती आता फक्त 2 महिने चालले ते वर्ग. मी तेव्हा त्यांचे होते एक दोनदा मी त्यांनाही बोलावलं होतं त्यांनी, पण ते आता चालत नाही ते असं. आता एखादा सामूहिक प्रयासच करावा लागेल यासाठी, आणि त्यासाठी आम्हाला एक प्रोजेक्ट द्यायचा आहे गव्हर्नमेंटला.
सर आपले आगामी उपक्रम काय आहेत?
मी प्रामुख्याने आता म्हणजे अकॅडमिक काम साहित्य परिषदेमध्ये सुरू केलं आहे. आता जानेवारी मध्ये आम्ही एक चर्चासत्र घेतलं होतं मराठी कविता विचार आणि विमर्श, 10 निबंध आम्ही मागवले होते. वसंत अबाजी 10 अध्यक्ष होते, प्रफुल्ल शिलेदार आले होते, दागू काळे आले होते, म्हणजे 10 लोक होते. तर ते निबंध वाचले गेले, त्या निबंधाचा सर्वधारण विशेषांक काढला आहे. 10 निबंध त्यांनी छापले आहेत, श्रीपाद भालचंद्र जोशींचाही निबंध होता त्याच्यात. तर आता आम्ही मनोज पाठक वर्णमुद्रा प्रकाशनाचे आणि मी साहित्य परिषद मिळून त्याचं पुस्तक काढणार आहोत या निबंधाचं, की जे अभ्यासकांना त्याचा उपयोग होईल. आणि याआधी मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्ष आधी मी एक प्रोजेक्ट दिला होता पुस्तकाचा, बृहन महाराष्ट्रातील मराठी कविताचे संपादन केलं आहे आणि त्याचे चांगले कवी म्हणजे सगळीकडचे आणि असे कवी जे आता म्हणजे काही निमित्तानं छत्तीसगड मध्ये येऊन गेले आणि ते राहिले, त्यांच्याही कविता मी त्याच्यात घेतला आहे. आणि तो संकलन नांदेड युनिव्हर्सिटीला कोर्सला लागला होता आणि मध्यप्रदेशात जिथे जिथे मराठी शिकवली आहे तिथे तिथे कोर्सला आहे. आता मी हे सरवलं का चर्चासत्र घ्यायचा अकॅडमिक चर्चासत्र आणि त्याचे ते पुस्तक काढायचं म्हणजे ते अभ्यासकांना ते. आता हा मी आता कारण सामान्य मध्ये काही लोकांना मदत नसतो आणि फारसे म्हणजे ते गंभीर याला थोडी हा दिवाळी अंकांना चांगली मागणी असते. आम्ही मागवतो दिवाळी अंकाने ते प्रदर्शन लावतो आणि लोक मग घेऊन जातात आणि आम्ही शुल्क म्हणजे काही त्याचे काही हे घेत नाही पैसे लोकांकडून.
सर खूपच छान, आपले प्रयत्न खूप छान आहेत आणि ते असेच चालू राहावेत अशी शुभेच्छा मी व्यक्त करते. आज आपण इथं आलात आणि आपल्या संस्थेचं म्हणजे छत्तीसगड इथे असणाऱ्या मराठी साहित्य परिषद या संस्थेचं कार्य कसं चालतं याविषयी माहिती सांगितलीत, आपले खूप खूप आभार. श्रोते हो, आपली मतं सूचना आणि अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.